नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राज्यातल्या लोकांमेरेन पावपा खातीर आनी तांकां जोडपा खातीर राज्यपाल श्रीधरन पिल्लय खुशाल कल्याण यात्रा ह्या संकल्पने खाला फाल्यां कांय धार्मीक थळांक भेट दितले. भारत सरकाराच्या एसी आनी ईबीसी अंतर्गत मॅनेज या हैदराबादच्या कंपनीच्या मार्गदर्शनाखाला नोडल प्रशिक्षण संस्था सुरू करपाक अधिकृत केल्या. नुस्तेमारी क्षेत्राच्या उदरगतीक चालना दिवपाविशीचो खबरां विभागाचो आयकात एक खासा रिपोर्ट. खेळ आनी तरणाटी वेव्हार संचालनालय गोंय ऑलिंपियाड 2025 खातीर गोंय राज्य पंगडाची निवड करपाक निवड चाचण्यो 30 मेक घेतले. आता पुराय खबरो. 2021 वर्सा राज्यपाल श्रीधरन पिल्लय हांणी गोंयचे राज्यपाल म्हण पदभार घेतले उपरांत राज्यातल्या लोकांमेरेन पावपा खातीर आनी तांकां जोडपा खातीर गोवा ग्राम संपूर्ण यात्रा, सैमीक दायज यात्रा, द्विपरिचय यात्रा आनी गोवा गिर्यारोहण यात्रा अशी जायती यात्रा पुराय गोंयभरांत हातांत घेतल्या. राज्यपालांनी हालींच नवी खुशाल कल्याण यात्रा सुरू करपाची घोशणा केल्या, जी वेगवेगळ्या पवित्र थळांक भेट दितली. ह्या यात्रेवेळार राज्यपाल ह्या प्रार्थना थळांचेर प्रार्थना करता आनी गोंय आनी राष्ट्राची शांती, सुख आनी कल्याणा खातीर आशिर्वाद मागतात. राज्यपाल पिल्लय श्री शांतादुर्गा बाळीकरीण देवस्थान बाळी, श्री निराकार देवस्थान माशे लोलये, माणो शोभा कलाघर माशे लोलये, हुतात्मा स्मारक पैगीण, श्री बेताळ देवस्थान पैगीण, जमातुल मस्जिद कुंकळी आनी अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च कुंकळी ह्या धर्मीक थळांक फाल्यां भेट दितले. भारत सरकाराच्या कृशी आनी शेतकरी कल्याण मंत्रालयान कृशी क्लिनीक आनी कृशी वेवसाय केंद्र एसी आनी ईबीसी अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एग्रीकल्चरल एक्सटेंशन मॅनेजमेंट म्हणजे मॅनेज ह्या हैदराबादच्या कंपनीच्या मार्गदर्शनाखाला नोडल प्रशिक्षण संस्था सुरू करपाक अधिकृत केल्या. हे प्रशिक्षण केंद्र साई नर्सिंग इन्स्टिट्यूट साखळी हांगा चलतले. शेतकी पदवीधर आनी शेतकी संबंधित डिप्लोमा धारकांक स्वतःचे शेतकी स्टार्टअप सुरू करपाक प्रोत्साहन दिवपा खातीर 45 दिसांचे प्रशिक्षण दिवप हो ह्या संस्थेचो हेत आसा. ऑनलायन अर्ज करपाक www.acabcmis.go.in ह्या संकेतथळार पोवचे. सरकार नुस्तेमारी क्षेत्राच्या उदरगतीक चालना दिवपाक जायत्यो योजना चालीक लायतात. आता आयकात आकाशवाणी पणजीन ह्याच संदर्भात तयार केल्लो मानसी चंद्रगडकर हांणी धाडिल्लो हो खासा रिपोर्ट.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजण ही भारत सरकारान नुस्तेमारी क्षेत्राच्या उदरगती खातीर सुरू केल्ली येवजण. नुस्तेमारी क्षेत्र घटमूट करप, नुस्तेकारांचे उत्पन्न वाढवप आनी भारतात नुस्ते उत्पादनात फुडारी करप, अग्रेसर करप होच ताचो मुखेल हेत. ह्या येवजणेचे मुखेल उद्दिष्ट अशें आसा, नुस्तेमारी क्षेत्रांत आधुनिकीकरण करप आनी टिकाऊ उदरगत सुनिश्चित करप, नुस्तेमारांचे उत्पन्न दुप्पट करप, नुस्त्याच्या उत्पादनात वाड करप, नुस्तेमारी क्षेत्रांत रोजगाराची संद वाढवप. तशेंच ह्या येवजणेक लागून जायते फायदे जातात. नुस्तेमारांक वेगवेगळ्या येवजण्यावरवी सरकारी अर्थिक मजत आनी रिणांचो लाव घेवपाक मेळटा. नुस्तेमारी क्षेत्रांत मुळाव्या साधन सुविधांचो विकास जाता. सालसेट कुडतरी सावन सिल्विया फर्नांडीस हांणी लेगीत ह्या येवजणेचो लाव घेतिल्ल्याचें सांगलां.
आय एम सिल्विया फर्नांडीस, रेसिडेंट ऑफ कुडतरी, साउथ गोवा. फर्स्ट अँड फॉरमोस्ट आय एक्सप्रेस आर डीपस्ट ग्रॅटिट्यूड टू द ऑनरेबल प्राईम मिनिस्टर अँड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर लॉन्चिंग सच अ विजनरी अँड ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्कीम. PMMSY इज नॉट अ जस्ट पॉलिसी, इट इज अ लाईफ लाईन फॉर मिलियन्स ऑफ फिशरमॅन, fish farmers and coastal communities across the nation. Under the Pradhan Mantri Matsya Sampada Yojana scheme, I had installed cage culture successfully. In the year 2023, I have started with 3 cages and now almost I have 12 cages. This scheme played a very important role in my business. I have cultivated a sea bass fish in the cage culture. In the starting, I had stocked sea bass seedling of size 3 to 4 inches and after the 6 to 7 months the sea bass size was 1 kg to 1.2 kg. They were usually fed by trash fishes and pellet feed. From this scheme I had transformed from a housewife to a self-made businesswoman. Special thanks to the Director of Fisheries, ICAR and KVC for guiding me and supporting me to run my business successfully. Thank you very much.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला विकसित भारताच्या दिकेन घातिल्ले हे पाऊल.
सरोजिनी दामोदरन फाउंडेशन या अपवर्पी संस्थेन आर्थिक नदरेन मागाशिल्ल्या हुशार गोंयकार विद्यार्थ्यांखातीर शिष्यवृत्ती येवजण जाहीर केल्या. विद्यादान गोवा ह्या नावान ही येवजण गोंयात चालीक लागतली. ह्या येवजणेखाला देशभरात आता मेरेन 51,000 शिष्यवृत्ती दिल्यात. विद्याधन शिष्यवृत्ती पात्रताय मेळोवपाक 10वीची परिक्षा 75% वा चड गुणांनी पास जावपाक जाय. ज्या पालकांची वर्सुकी येणावळ 4 लाखां परस उणी आसा ते विद्यार्थी ह्या येवजणे खातीर पात्र थारतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. मडगावच्या वेगवेगळ्या प्रस्नांचेर चर्चा करून उपाय काढपा खातीर आज मडगावात दक्षिण गोंय जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश गांवकार हांच्या अध्यक्षतेखाला बसका झाली. या बसकेत मडगावचे आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आणि संबंधित अधिकारी हजर आशिले. मडगावात 5 सुवात्यो सकयल्या वाठारांनी आसा. त्या सुवातींनी गटाराचे उदक भरून व्हावपी पायपलायन बसप शक्य ना. ते खातीर ताचेर उपाय म्हणून नवे तंत्रज्ञान वापरून ही पायपलायन घालतले अशी माहिती कामत हांणी दिली. त्या खातीर मुंबईच्या एका कंपनीन नव्या तंत्रगिन्यानाची रचना केल्या. या कंपनीन सर्वेक्षणूय केला आणि फुडल्या 8 दिवसात खर्चाचो अदमास तयार करून जुनाच्या पहिल्या सप्तकात खात्याक हे सादर करतले. ते उपरांत कामा खातीर निविदा जाहीर करतले अशें कामत हांणी सांगले. मोसमी पावस जरी बेगीन आयलो तरी शेतकारांनी शेतकी लागवडी खातीर आपले पारंपारीक वेळापत्रकच पाळचे अशें शेतकी खात्यान मागला. पावस बेगीन सुरू जाला म्हणून आतांच नांगरणी आणि नियोजन करप फायदेशीर दिसू येता, पण सदचे परस बेगीन भाताची पेरणी करत जाल्यार पिकावळीचेर आणि उत्पन्नाचेर वायट परिणाम जावपाक शकता अशी शिटकावणी शेतकी संचालकांनी दिल्या. शेतकी खात्याच्या सूत्राप्रमाण सध्या सुमार 31,000 हेक्टर वाठारात भाताची लागवड जाता आणि केन्ना केन्ना हो वाठार 36,000 हेक्टर मेरेन वाडटा. पूण अंदू मोसमांतल्या सुमारा भायल्या पावसाक लागून भातशेत पिकाचेर बरोच परिणाम जाला. ह्या पावसाक लागून सांगे आणि धारबांदोडा तालुक्यात सुमार 50 हेक्टरावर भाताच्या पिकावळीचेर परिणाम झालो असो मुळावो अदमास आसा. मडगावच्या रवींद्र भवनातले पाय तियात्री सभागृहात दुरुस्तीचे काम हातात घेतिल्ल्यान ते आता 15 जून मेरेन बंद आसतले अशी माहिती रवींद्र भवन मडगावचे अध्यक्ष राजेंद्र तालक हांणी दिल्या. सध्या रवींद्र भवनाच्या सभागृहाच्या पाष्टाची दुरुस्ती चालू आसा. 1 जून मेरेन ती दुरुस्ती पुराय जातली अशी ह्या आदी कळीत केल्ले. मात पावस पडिल्ल्यान हे दुरुस्तीचे काम लांबला. पावसाच्या वेळार ही दुरुस्ती हातात घेतली जाल्यार ह्या सभागृहात उदकाची गळती सुरू जावं येता, त्या खातीर हे दुरुस्तीचे काम फुडें व्हरपाचो निर्णय घेतला अशें तालक हांणी सांगले. शेळडे आणि कुंकळे हांगाच्या उपवीज केंद्राची वर्सुकी देखरेख आणि दुरुस्ती, तसेच 220 केव्ही आंतरराज्य आणि वीज लायनीची वर्सुकी देखरेख आणि दुरुस्ती आयतारा 1 जूनाक दौरल्या. त्या दिसा सकाळी 7 ते दनपारा 3 वरां मेरेन दक्षिण गोयातल्या वेगवेगळ्या सुवातींनी वीज पुरवण बंद आसतली. वीज खात्यान दिल्या म्हायतीप्रमाण काणकोण, सासश्ट, सांगे, केपे ह्या तालुक्यातल्या सगळ्यात, तर धारबांदोडा तालुक्यातल्या किर्लपाळ, दाबाळ, शिगांव, कुळे, मोले आणि फोणे तालुक्यातल्या पंचवाडी या वाठारांनी वीज पुरवण बंद असली. मात साष्टी तालुक्यातल्या राय, कुडतरी, लोटली, माकाजान, वेर्णा, माजोडा, तसेच पुराय मुरगाव तालुक्यात विजेची पुरवण सदाभशेन चालू उरतली असे वीज खात्यान कळीत केला. खेळ आणि तरणाटे व्यवहार संचालनालय गोय ऑलिंपियाड 2025 खातीर गोय राज्य पंगडाची निवड करपाक निवड चाचण्यो घेतले. निवड चाचणे खातीर पात्रताय माध्यमिक शाळेतल्यान येत्ता 6वी आणि 8वीतल्यान 4 चले आणि 4 चलयो, तर येत्ता 9वी आणि 10वीतल्यान 4 चले आणि 4 चलयो असतल्यो. चले चल्यांची निवड चाचणी 30 मेक सकाळी 9 ते 10 मेरेन साखळीच्या बहुउद्देशीय सभागृहात जातली. सहभागीच्या शाळेचे आपूण प्रतिनिधित्व करतात त्या शाळेच्या नेमान नोंदणीकृत विद्यार्थी असूक जाय आणि निवड दिसा प्रभारी अधिकाऱ्यांकडेन आपल्या शाळेचे वळखपत्र वा खेळ कार्ड आणि 3 पासपोर्ट आकाराचे फोटो घेऊन येऊचे. चढ माहिती खातीर एग्नस डायस दिवचल हांचेकडेन 7057721010 ह्या नंबराचेर संपर्क साधचो. मजगती 21 जूनाक भारतात 10वो योग दीस मनयतात. ह्या फाटभुंयेर गोंयात लेगीत 30,000 सुवातींनी योग दिसाची कार्यावळ जातली. ग्रामपंचायत, नगरपालिका, शाळा, महाविद्यालयां, सरकारी कार्यालयां, तशेंच हेर वाठारांनी 21 जूनाक योग दिसाच्यो कार्यावळी आयोजीत जातल्यो अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. सरकारी कर्मचाऱ्यांनी लेगीत योग दिसाच्या कार्यावळीत वांटो घेवप सक्तीचे आसा. आय एम कर्मयोगी ह्या संकेतथळाचेर वचून योग दिसात वांटेकार जावपाची नोंदणी सरकारी कर्मचाऱ्यांनी करची अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी मागला. गोंयात नोंद जाल्ले कमाल तापमान 28 डिग्री सेल्सियस आनी किमान 25 डिग्री सेल्सियस. खुबशा सुवातींनी धडकांनी पावस पडटलो आनी वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान वारें व्हावपाची शक्यता आसा. ल्हारां 3:04 ते 3:08 उंचायेर वतली, देखून नुस्तेमारप्यांनी दर्यात वच्चे न्हय अशें वेधशाळेन शिटकायलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. राज्यातल्या लोकां मेरेन पावपा खातीर आनी तांकां जोडपा खातीर राज्यपाल श्रीधरन पिल्लय खुशाल कल्याण यात्रा ह्या संकल्पने खाला फाल्यां कांय धार्मीक थळांक भेट दितले. भारत सरकारच्या ईसीएन एबीसी अंतर्गत मॅनेज ह्या हैदराबाद कंपनीच्या मार्गदर्शना खाला नोडल प्रशिक्षण संस्था सुरू करपाक अधिकृत केल्या. खेळ आणि तरणाटे व्यवहार संचालनालय योग ऑलिंपियाड 2025 खातीर गोंय राज्य पंगडाची निवड करपाक निवड चाचण्यो 30 मेक घेतली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25. नमस्कार.